कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शरद बंगशे. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कल्लाकार श्रुती सोबत.
तुम्हाला किती मुलं आहेत?
मला दोन मुलं आहेत, एक स्नेह आणि सिद्धी. आता स्नेह 21 पूर्ण होईल आणि सिद्धी आता 10वीची परीक्षा दिली तिने.
बरं, मग तुमच्या बायकोची जेव्हा डिलिव्हरी होती तेव्हा मग काय परिस्थिती होती? तेव्हा तुम्ही तिच्यासोबत होतात का?
हो, त्यावेळेला पूर्ण वेळ होतो मी. मग मला खूप लोकांना भेटायला सुरुवात केली, काम पाहिजे. त्यातनं मग छोटी छोटी कामं मिळायला लागली. आणि मला तो दिवस पण आठवतो, वासुदेव बळवंत फडक्यांची शतक महोत्सवी वर्ष होतं आणि दूरदर्शनवरती वासुदेव बळवंत फडक्यांवरती 1 तासाची फिल्म बनवायची होती. तर एक म्हैसकर म्हणून एक नट होते, तर त्यांनी आदल्या दिवशी शूटिंगच्या दूरदर्शनवाल्यांना मी नाही असं कळवलं. तर त्यांची अशी काय म्हणजे त्यांना सुधरे ना. मग त्यांचं वासुदेव बळवंत फडक्यांवरती करत असल्यामुळं फडके कुटुंबाशी दूरदर्शनचे जे निर्माते होते ते सतत संपर्कात होते. त्यांचा जो आत्ता पणतू आहे जो गिरगावात राहतो शास्त्री हॉलमध्ये, ते त्याचं स्क्रिप्ट वगैरे लिहित होते. तर ते त्यांना म्हणाले की अरे आता असं झालं आहे, नेमकं काय करायचं काय आता. तेव्हा ते फडक्यांनी सांगितलं की शरद पंक्षे नावाचा एक नट आहे, त्याला घ्या. आणि मग तिथून मला परत सुरुवात झाली थोड्या थोड्या कामाला. आणि मी त्या दिवशी शूटिंगला गेलो सकाळी. हां, शूटिंग सकाळी 7 शिफ्ट होती दूरदर्शनला. मी 7 गेलो, ती सगळी दाढी बिडी लावत होतो आणि फोन आला की तुला मुलगा झालाय म्हणून. आयला म्हटलं, असा आनंद झाला. मग शूटिंग पूर्ण केलं. मी असं की कधी शूटिंग संपतंय आणि पिल्लू जाऊन बघतोय असं.
वादळवाटमुळे किंवा इव्हन अग्निहोत्रीमुळे पण एक वेगळं फेम तुम्हाला मिळालं, कारण घराघरात तुम्ही पोहोचलात. तर त्या सिरियल्सच्या काय आठवणी आहेत, ते कसं मिळालं आणि त्याच्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं?
वादळवाट मध्ये माझा रोल आहे ना, हा जवळजवळ 70-75 एपिसोड नंतर सुरू झाला ऍक्च्युली. आणि संगीत कुलकर्णी, मी म्हटलं तुम्हाला अगदी लहानपणापासून जी आम्ही संस्था एकत्र काढली, तो त्याचा दिग्दर्शक. नंतर मग मंदार देवस्थळी आला, पण पहिले सगळे एपिसोड संगीत कुलकर्णीने केले. मग तो 65 वर्षाचा दाखवला आहे देवराम खंडाकळे. मग आता 65 साधारण वयोमाना गटातले नट, मग अनंत जोगांचं पहिलं नाव आलं, मग आणखीन कोणाचं तरी नाव आलं, असं सगळं चाललं होतं. तर संगीत एकटाच असा एक तिथे दिग्दर्शक म्हणून झीच्या मीटिंगमध्ये होता की तो म्हणाला नाही माझा मित्र आहे शरद पोंक्षे. अरे हो, आम्ही ओळखतो की त्याला, चांगला ॲक्टर आहे पण फार सॉफिस्टिकेटेड असा सॉफ्ट आहे. कारण माझी ना दामिनी ही मालिका त्यावेळेला खूप हिट गाजली होती आणि त्याच्यात मी अतिशय सरळ सज्जन उदय कारखानेचा रोल केला होता, त्यामुळे ती एक इमेज होती लोकांच्या समोर. हा एकदम विलन कसा करेल तुम्हाला? नाही, तुम्ही ना ते एखाद्या भूमिकेवर जाऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि संगीतने हट्ट धरला. शेवटी संगीतचा रात्री मला फोन आला, मी जाम तुझ्या पाठजुने लढलेलो आहे शरद, आता उद्या शूटिंगला ये. आणि असं ठरलं आहे की 4-5 एपिसोड शूट करायचे, आणि समजा वर्कआउट नाही झालं तर मग ते रोलच आम्ही संपून टाकू. तर तो रोल संपला नाही पाहिजे, त्या रोलवर सिरियल तरली पाहिजे, एवढं आपल्याला काहीतरी करायचं आहे. तू उद्या लवकर 1 तास आधी शूटिंगला ये, आपण विचार करूया जरा. मग गेलो मी शूटिंगला. अभय परांजपेनी त्याच्या पद्धतीनं अप्रतिम लेखक रायटर, त्यांनी त्याच्याच पद्धतीने सुसंस्कृत भाषेतच माझे पण सीन लिहिले होते. वाचल्यावर म्हटलं ती याची भाषा बदलूया रे, आणि अतिशय असंस्कृत करण्यासाठी थोडा गेटअपचा वापर करूया. मग त्याला म्हटलं एक चांगली मिशी अशी आणि मस्तपैकी मला सगळं असं डिस्ट्रॅक्ट करणारं असं सगळं असं असं हवंय. म्हणजे काय म्हणाला, अतिशय तुझ्या असं भंगार, तू ज्या कधी दाखवत पण नाहीस कोणाला किंवा लावत नाहीस, अशा कुठल्या मिशा असतील तर दाखव. मग त्यांनी ती पिशवी काढली, त्यातली एक मला भयंकर मिशी आवडली अशी, जी सगळी विचित्र होती, मी लावली आम्ही ती. मग म्हातारा असल्यामुळं नॅचरली केसाला पांढर लावणं आलं. मी आरशात असं स्वतःकडे खूप वेळ बघत राहिलो आणि अचानक मला माझ्या आयब्रोजकडं लक्ष गेलं, भोयांकडं. ह्याचा वापर करूया आपण, अशा ब्रश फिरवण्यापेक्षा आपण उलटा ब्रश फिरूया. आणि मग ते मी उलटा ब्रश फिरवला तर त्याचे न असे विचित्र दिसायला लागले. मग त्याला म्हटलं भोयांचे पण केस मिशीचे जर पिकले तर भोयांचे पण पिकतात, मग तू त्याला पण कलर कर. मग त्यांनी मध्ये असे हायलाइट्स केले आणि ना मी एकदम भयानक दिसायला लागलो. मग उभा राहिलो आणि मेकअप रूममध्ये इकडे तिकडे चालायला लागलो, काही मला चालणं सापडे ना. मग मी सेटवर जाऊन एकदा म्हटलं हे काय केलं आहे, हे एकदा सांगितलं दाखवून येऊया म्हणून चालायला लागलो. तर मध्ये त्याच्या लाईटवाल्यांनी वायरी वगैरे टाकलेल्या असतात सगळ्या, तर त्या वायरीतनं चालता चालता मी असं जरा फेंगडा चाललो. त्याला मला ते आवडलं खूप, म्हटलं मी मग तसंच चालत संगीतपर्यंत पोचलो. तुम्हाला यायला मस्त चालतोयस तू, असं चालतो चांगलं वाटतंय आणि मेकअप यायला मस्त वाटतंय, पण काहीतरी गडबड आहे रे, काहीतरी परत मिसिंग वाटते मला. म्हटलं आयला आता काय करायचं, आणि शॉर्टला गेलो आणि संगीत म्हणाला तुझ्या पाठीमागे एक फोटो लावलाय बघ, कुठल्या तरी महाराजाचं एक मुंडकं, कुणाचं तरी धड, कुणाचं तरी असं करून कॉम्प्युटरवर सगळं जॉईन करून एक महाराज बनवले होते. आणि मला म्हणाले ह्या महाराजांचं तू भक्त आहेस, त्यामुळे रोज सकाळी आल्यावर यांची आरती केल्याशिवाय तू खुर्चीत बसत नाहीस. ह्याला मग महाराज आहे तर म्हटलं आपण एक अशी कपाळावर अशी एक रेग मारूया, अशी गंध असतं ना आपलं. आणि संगीत म्हणाला क्या बात आहे, हे हो गया देवराम खंडाळे, तयार हो गया अभी. आणि मग आम्ही मग नंतर ती आरती ओवाळायची असतं तर आपण साधारण डाव्या हातात घंटा वाजवतो आणि उजव्या हाताने आपण ओवाळतो. म्हटलं हा सगळं ह्याचं सगळंच विचित्र आहे. मग मी उलटं केलं ते, मग ती नुसती आरती धरायचो आणि घंटा ओवाळायचो. असं सगळं एक एक करून एक सुचत गेलं. माझा मित्र जयंत घाटे, तर त्या शॉटमध्ये त्याचं काम नव्हतं, तो मॉनिटरसमोर बसला होता आणि माझा सीन आणि शॉट झाला आणि तो पटकन संगीतला म्हणाला की शरद नावाचं वादळ आलं आणि वाट लावून गेलं, असं होईल बघ म्हणाला याचं. ते खरं ठरलं आणि मग तो जो काय सीन रंगला आमचा आणि मग तिथून देवराम खंडाळेला सुरुवात झाली. मग जे काय ते गाजलं, मग 2004 2005 2006 सलग 3 वर्ष झीचं अवॉर्ड मिळालं.